मंडळी फक्त कलाकार म्हणून कोणी जन्माला येत तर त्या कलाकाराकडे त्या कलेसाठी ध्यास असणं, मेहनत असणं आणि महत्वाचं म्हणजे त्या कलेची त्याला आवड असणं इतकंच महत्वाचं असतं. आणि नुसती आवड असूनही चालत नाही तर त्या कलाकाराच्या मागे कोणीतरी महापुरुष उभा राहावा लागतो, तरच तो कलाकार सर्वार्थाने जगासमोर येतो. सर्वश्री गुलाबराव जगताप साहेब, महाराष्ट्रातील माथाडी संघटनेचं पोलादी नेतृत्व, हिंदुस्थान बँकेचे शिल्पकार, जनसेवेचा ध्यास घेणारी ही दानशूर व्यक्ती, भजनाची आवड आणि सांस्कृतिक वारसा कसा जपावा याचं जातीवंत उदाहरण म्हणजे गुलाबराव जगताप. गुलाबराव जगताप साहेब म्हणजे वरून फणसासारखे आणि आतून मधार असं हे थोर व्यक्तिमत्व राजाराम बुवा शेलारांच्या पाठीशी उभं राहिलं. सह्याद्रीसारखी छाया त्यांनी त्यांना दिली. मायेची पखरण करून त्यांनी शेलारबुवांच्या भजनास समाजात वाव करून दिला आहे. त्याचप्रमाणे सर्वश्री एल बी जाधव साहेब रंगवाल, पिढ्यानपिढ्या वारकरी संप्रदायाचा वसा घेतलेली ही महान व्यक्ती, गावकुसात गरीब रयतेच्या पाठी उभा असलेला हा वटवृक्ष, मुंबई शहरात राहून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्या गावकुसाचं नाव उज्ज्वल करण्याचं काम करणारा हा महान माणूस आज राजारामबुवा शेलारांच्या पाठीशी उभे. कोयना धरणाच्या वेळी स्थलांतरित प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी उभं राहून त्यांना एकाकीपणा न वाटू देता समाज प्रवाहात आणण्याचं महान कार्य एल बी जाधव साहेबांनी केलं. आणि आज राजारामबुवा शेलारांच्या पाठीशी ते एखाद्या वटवृक्षाप्रमाणे उभे आहे. आणि या सगळ्यात महत्वाचा आवर्जून उल्लेख करायचा ते म्हणजे ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचं युवा नेतृत्व, युवा नेते तुकाराम किसन जाधव साहेब यांचा. त्यांचे काका श्री पांडुरंग बाबूराव जाधव एक थोर समाजसेवक, श्री सकाराम रामजी जाधव त्याचप्रमाणे त्यांचे दुसरे चुलते राजाराम रामचंद्र जाधव जे आज इथे आपल्यात उपस्थित आहेत, या थोर समाज धुरिणींच्या तालमीत तयार झालेले हे असं नवनेतृत्व ठाणे जिल्ह्याला मिळालेलं आहे. आणि या काकांच्या तालमीत तयार झाल्यानंतर तुकाराम किसन जाधव यांनी समाजकार्यात उडी घ्यायचं ठरवलं. पण समाजकार्यात उडी घेता घेता आपण कलेचाही वारसा जपला पाहिजे याची कुठेतरी जाण त्यांच्या मनात होती. आणि ही जाण ठेवूनच त्यांनी आपल्या घराण्याच्या परंपरेला जपून राजारामबुवा शेलारांना लोकांसमोर आणायचं ठरवलं. सीडी रूपाने का होईना पण ते लोकांसमोर यावेत याचा ध्यास त्यांनी घेतला. आणि ही मूळ कल्पना त्यांचीच, या कल्पनेला मूर्तरूप देण्याचं कामही त्यांनीच केलं. अशा या महान व्यक्ती आज राजारामबुवा शेलारांच्या पाठीशी उभ्या आहेत. अशा या महान व्यक्तींच्या प्रेमाचं मोल काही आम्ही करू शकणार नाही, पण कृतज्ञता म्हणून आमच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून आम्ही त्यांना पुष्पगुच्छ देत आहोत. सर्वस्वी एल बी जाधव साहेब रंगवाले यांना आमच्या प्रेमाचं प्रतीक श्री राजारामबुवा शेलार हे देतील, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. तसेच दुसरं व्यक्तिमत्व तुकाराम किसन जाधव साहेब यांना आमच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून हा पुष्पगुच्छ डॉक्टर दादा परब हे देतील. आणि तिसरं व्यक्तिमत्व ज्यांचा प्रेमळ आशीर्वाद राजारामबुवा शेलारांना लाभलेला आहे असे राजाराम जाधव साहेब यांना शिवाजी पाटील हे पुष्पगुच्छ देतील. धन्यवाद।